सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर 8:52 ची वेळ. रुद्राय तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये, आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये काही फार सुंदर सुंदर उपक्रम आपल्या नाशिकमध्ये होत आहेत. नाशिक महानगरपालिकेतर्फे सुद्धा बऱ्याच छान छान गोष्टी घडता आहेत. पालिका शाळांना आता नियमित क्षेत्र भेट हा एक सुंदरसा प्रकल्प समोर ठेवण्यात येतो आहे. त्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारी ज्ञान मिळावं यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीनं यंदापासून अभिनव प्रकल्प राबवण्यात येतोय. यामध्ये विद्यार्थ्यांना महिन्यातून 4 वेळा तरी क्षेत्र भेटी घडवून आणण्यात येणार आहे. आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा चांगलाच अनुभव आहे. आपल्यासुद्धा शालेय शिक्षणाचा जो कालखंड होता, जो पिरियड असतो, त्यामध्ये मधून अधून अशा सहली काढल्या जातात ज्यामध्ये बरंचसं शिक्षण दिलं जातं, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नव्यानं समजतात, प्रॅक्टिकल नॉलेजमधून पट्ट दिशी गोष्टी उमगतात आपल्याला. अनेक शाळा अशा आहेत ज्यांच्या विद्यार्थ्यांना या संधी खूप जास्त उपलब्ध नव्हत्या, पण ह्या निर्णयानंतर एक चांगला पॉझिटिव्ह चेंज पाहायला नक्कीच मिळणार आहे. सुपर हिट्स 93.5 रॅड एफ एमवर या सगळ्या छान छान चाललेल्या गोष्टींना सलाम करत छान छान प्रकारात मोडणारी 4 गाणी प्ले करतोय. थोडंसं एन्जॉय. सुपर हिट्स 93.5 रॅड एफ एम, मजा आते राहाव.